प्रिय मित्रांनो, मला आज तुमच्यासोबत एक विशेष गोष्टीबद्दल बोलायचं आहे. ती गोष्ट म्हणजे काय आम्हाला प्रश्न येतो, काय आम्हाला स्वतःचा जीव घ्यायचा अधिकार आहे का? काय आपण आत्महत्या करावी, ज्याला इंग्लिशमध्ये सुसाईड म्हणतात? काय परमेश्वरानं हा अधिकार, देवानं, निर्माणकर्त्या देवानं हा अधिकार आम्हाला दिला का? आणि उत्तर आहे नाही. परमेश्वरानं आम्हाला बनवलं मुळातच आणि ह्या जगात ठेवलं त्याची महिमा करायला, त्याची भक्ती करायला, त्याला प्रेम करायला, त्याला आनंद द्यायला, त्याच्यासोबत चालायला. परंतु जसं आपण पाहतो पवित्र शास्त्रामध्ये, देवानं माणसाला बनवलं आणि माणसानं देवाची आज्ञा तोडली. आदामानं देवाच्या विरुद्ध पाप केलं, दांडगेपणा केला, आणि आम्ही त्याचे सर्व वंशज आतापर्यंत देवासोबत वैर पण करत आहोत, दुश्मनी करत आहोत, दांडगेपणा करत आहोत. आणि आमचं हृदय श्रापित असल्यामुळे नेहमी सैतानाच्या अधीन आहे. आणि देवाचं ऐकण्यापेक्षा आम्ही सैतानाचं ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो. आपल्या जीवनात संकट, कष्ट, निराशा, बिमाऱ्या, लोक आपल्याला सोडणं हे देवानं अगोदरच नमूद केलं आणि ठेवलं आहे. का बरं? देवाचा उद्देश हा की आपण त्याच्याकडे वळावं, आपण पश्चाताप करावा, देवासमोर नम्र बनावं, त्याला आपण मनापासून शोधावं. प्रश्नांची कृत्ये 17:26 लिहिलं आहे की देवाने एका माणसापासून सर्व राष्ट्रे निर्माण केली आणि वेगवेगळ्या जागी त्यांना ठेवलं, त्यांना सगळीकडे जागोजागी त्यांच्या सीमा ठरवल्या, त्यांनी किती काळ तिथे राहावं आणि त्यांच्या सीमा ठरवून दिल्या. म्हणजे एक एक गोष्ट देवानं अगोदरपासूनच ठरवली आहे, निश्चित केली. आपण कुठं राहावं, काय करावं आणि कसं हे सर्व आहे. का बरं? ह्या जीवनामध्ये जेव्हा दुःख निराशा येतात, एकटेपणा वाटतो, एकाकीपण वाटते, आपण काय करावं? शास्त्र सांगते जेणेकरून त्यांनी देवाचा शोध करावा. काय देव हरपला आहे का? नाही, तो अगदी आपल्या जवळ आहे. पण त्याला मनापासून, पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं त्याला शोधणं, त्याला प्रेम करणं, त्याची आज्ञा पाळणं, त्याला हाक मारणं, देवा मज पाप्यावर दया कर, माझ्या समस्येच्या किंवा माझ्या सहन करण्याच्या पलीकडे होत आहे, माझ्यावर दया कर. आणि त्या दया करण्याचं माध्यमही दिलं आहे प्रभू येशू आणि त्याचं पवित्र रक्त. देवाने जगावर एवढी प्रीती केली, देवाने आपल्याला बनवलं खरी, पण त्यांना काही असंख्य लोकांना देवाने निवडलं, त्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत. देवानं आम्हाला ह्या जगात आणलं, बनवलं, ठेवलं त्याच्या गौरवाकरता, की जेणेकरून त्याच्या पुत्राला आम्ही प्रेम करावं. देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आला, तुमच्या माझ्या पापासाठी मरण पावला. त्याला यहुदी लोकांनी क्रूसावर खिळून मारलं. यहुदी लोकांनी नाही, नाही, मी, तुम्ही, आपण त्याच्या डोक्यावर काट्याचा मुगुट ठेवला, त्याच्या हातापायात खिळे ठोकले, त्याच्या कुशीत भाला फोसकला. पण त्याचं प्रेम एवढं की त्याने मृत्यूवर आपल्यासाठी विजय मिळवला. तो मेला, गाडला गेला, जिवंत झाला, जिवंत आहे आणि पुन्हा येणार आहे. अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, म्हणजे त्याला प्रेम करतो, त्याला शोधतो, जीवभावे, त्यांचा नाश होऊ नये, त्यांनी नरकात जाऊ नये, पण त्यांना अनंत काळचं जीवन मिळावं. प्रभू येशू ख्रिस्त या जगात तुम्हाला मला नवीन जीवन द्यायला आला, पापाची क्षमा द्यायला आला, पापापासून आपल्याला वाचवायला, नरकाच्या शिक्षेपासून आपल्याला वाचवायला ह्या जगात आला. आणि जे त्याला हाक मारतात त्यांना तो नवीन जीवन देतो. आपल्यामध्ये नवीन जीवन प्राप्त करण्याची, पापक्षमा प्राप्त करण्याची, शांती प्राप्त करण्याची क्षमता आहे का? मुळीच नाही. आपले सर्व धर्म, कोणतेही धर्म असो, मी कोणा धर्माच्या विरुद्ध नाही, आपले सर्व कर्म, आपली सभ्यता, सर्व देवाला काहीच आवडत नाही. कारण काय? हृदय मलिन आहे ना. हृदय पापी असल्यामुळे पवित्र देवाला ते मुळीच मान्य नाही. त्याला त्याच्या मागणीप्रमाणे त्याला त्याचं बलिदान पाहिजे. आणि ते बलिदान म्हणजे कोणतं? रक्त वाहिल्याशिवाय पापक्षमा नाही. कोणाचं? माणसाचं होय, पण कोणत्या माणसाचं? पवित्र, निष्कलंक, निर्दोष पवित्र माणसाचं. असं कोणी माईचा लाल ह्या जगात आहे का? नाही. एकच आहे पवित्र देव, आणि पवित्र देवाने मनुष्य बनावं, तुमच्या माझ्यासाठी क्रूसावर आपला प्राण द्यावा आणि जिवंत होऊन दाखवावं. असं झालं आहे काय? होय. देव प्रेम आहे. ख्रिस्तेशिवाय जगात आला. आम्ही पापी असताना ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला, आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला आपला प्रभू, आपला मालक, आपला स्वामी मानतो, त्याला अनंत काळचं जीवन मिळते, हृदयामध्ये शांती मिळते, पापांची क्षमा मिळते, देवासंगती मैत्री मिळते. मग मी तुम्हाला काय सांगत आहे? आपला धर्म बदला? छे, मुळीच नाही. देवाला बाह्य परिवर्तन नको, देवाला अंदर हृदयामध्ये पश्चाताप करणारा मनुष्य, विश्वास ठेवणारा मनुष्य, देवाला शोधणारा मनुष्य पाहिजे. तेच 27 ओळीमध्ये लिहिलं आहे, प्रश्नांचे कृत्य 17:27, की जेणेकरून त्यांनी देवाचा शोध करावा. देव हरपला नाही, देव आपल्या अगदी जवळ आहे. त्याला हाक म्हण हृदयापासून, किवलवाणीप्रमाणे देवा मज पाप्यावर दया कर. माझ्या जीवनात देवानं तेच केलं, माझ्यावर कृपा केली, मज पाप्यावर दुष्ट माणसावर दया केली. आणि जेव्हा मी त्याला हाक मारली, विनंती केली, विनंती केली, प्रभू मज पाप्यावर दया कर, त्याने माझी प्रार्थना ऐकली आणि मला शांती दिली. तुम्हाला मला दुःखामध्ये, कष्टामध्ये निराश होण्याची, हाय खाण्याची, स्वतःचा जीव घेण्याची मुभा आहे का? नाही. लोक आपल्याला सोडतील, मित्र दगा देतील, घरचे लोक तुम्हाला त्यागतील, बिमारी तरतरेने तुम्ही त्रस्त असाल, पण स्वतःचा प्राण घेण्याची तुम्हाला सुविधा देवाने दिली नाही. सुविधा हीच आहे परमेश्वराला शरण येणं. मनोभावे तुटल्या हृदयानं, विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणं अशक्य आहे. कारण जो कोणी देवाकडे येतो त्याने विश्वास ठेवावा, आणि जे त्याला झटून शोधतात त्यांना तो प्रतिफळ देतो. देवाचं वचन आहे, प्रॉमिस आहे, वायदा आहे, अभिवचन आहे. तो लबाड बोलतो का? मुळीच नाही. मी ते अनुभवलं म्हणून तुम्हाला सांगत आहे. लहान भावाप्रमाणे, बहिणीप्रमाणे तुम्ही त्याला शोधावं, त्याच्यावर विश्वास ठेवावा, त्याच्या मागे चालावं. त्याचं वचन आहे, जिवंत वचन, पवित्र शास्त्र, ज्यामध्ये त्यानं आपलं हृदय ओतलं. इतर भक्त लोक जे नम्र हृदयाचे आहेत त्यांच्यासोबत आपण सहवास ठेवावा, त्यांना त्यांच्यासोबत भक्ती करावी. म्हणून देव तुमचं माझं सहाय्य करो, त्याला शोधायला, त्याच्या मागे चालायला. स्वतःची आत्महत्या करून विश्वास ठेवून की मी अमक्या योनीमध्ये जाईल, तमक्या योनीमध्ये जाईल, सैतान आपल्याला थापा देतो आणि त्याच्या देवाच्या विरुद्ध चालायला आपल्याला उचकावतो. म्हणून त्याचं ऐकू नये. प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. जीवे भावे त्याला प्रेम करा. प्रभू तुमचं माझं सहाय्य करू.